नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जातनिहाय जनगणनेबाबत भाजपा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी असं आव्हान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेस अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण संपवणार असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आरोप त्यांनी यावेळी फेटाळून लावला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा आज मुंबईत प्रसिद्ध केला. प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत मराठी भाषा अनिवार्य असायला हवी अशी भूमिका त्यांनी या जाहीरनाम्यात मांडली आहे. गेल्या 19 वर्षात आम्ही काय केलं यावरची पुस्तिकाही त्यांनी आज प्रसिद्ध केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेतर्फे मतदारांच्या सोयीसाठी विशेष उपनगरी गाड्या चालवल्या जाणार आहेत. मतदानाच्या दिवशी मुंबईत दिव्यांग मतदारांसाठी विशेष मोफत बससेवाही दिली जाणार आहे. बीकेसीतल्या मेट्रो स्थानकाच्या एका प्रवेशद्वाराबाहेर आज दुपारी आग लागली. त्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या स्टेशनबाहेर काढलं. त्यानंतर काही काळ मेट्रो सेवा बंद ठेवली होती. 3:15 ही सेवा पुन्हा सुरू झाल्याचं मेट्रो प्रशासनानं कळवलं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला चौथा आणि शेवटचा सामना आज रात्री होणार आहे. जोहान्सबर्गच्या वांडरर स्टेडियमवर रात्री 8:30 हा सामना सुरू होईल. 4 सामन्यांच्या या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.